வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷிதஸ்வாத்மசுகாவபோதே ஜனஸ்யயே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹசாந்தயே புண்டலீகவரதே ஹாரிவிட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மகாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சந்த். समाधी हरीची समसुखे वीण न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशी राजे सकळ सिद्धी. रुद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही. ज्ञान देवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. चिंतनासहित नामस्मरण असा विषय घेऊन हा अभ्यास घेतलेला आहे. नामस्मरण करत असताना चिंतनाची ही जोड नामस्मरणाला द्यावी. हरीचं चिंतन सर्व काळ करावं असं सांगणारा हा अभंग. चिंतन करण्यासाठी चित्ताची गरज असते. चित्तामध्ये एकच चिंतनीय जो विषय आहे तेवढाच राहण्याची गरज असते. तसंच चिंतनासाठी एका सारग्राही बुद्धीची देखील गरज असते. बुद्धी खेरीज चिंतन घडू शकत नाही. ज्याला तत्वचिंतन असं म्हणतात ती गोष्ट बुद्धीच्या अनुपस्थितीत होऊ शकत नाही. त्याच्यासाठी बुद्धीचीही गरज लागते. म्हणून मागच्या वेळेला मी सांगितलेलं होतं की बुद्धी चित्त मन अंतःकरण या गोष्टी एकमेकांशी खूप संबंधित अशा आहेत आणि एकमेकांपासून वेगळ्या काढता येणार नाहीत. चिंतनाकरता फक्त चित्ताचा विचार करता येणार नाही, त्याच्यासाठी बुद्धीचाही विचार करायला लागेल, अर्थात मनाचाही विचार करायला लागेल आणि अंतःकरणाचा देखील विचार करायला लागेल. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशी राजे सकळ सिद्धी, बुद्धीच्या ठिकाणी ही गोष्ट पक्की ठसल्याखेरीज की एका केशी राजाच्या ठिकाणीच त्याच्या पादपद्मीच सकळ सिद्धी आहेत, सर्व सिद्धी आहेत. सर्व सिद्धी म्हणजे आत्मसिद्धी. सर्व सिद्धी म्हणजे आत्मसाक्षात्कार. बुद्धीच्या ठिकाणी जेव्हा असा पक्का निश्चय होईल तेव्हाच बुद्धी देखील चिंतनाला सहकार्य करेल. आपण मागच्या वेळेला पाहिलं की बुद्धी स्थूल असू शकते आणि सूक्ष्म देखील असू शकते. स्थूल बुद्धी विषयांमध्ये रमते. स्थूल बुद्धीच्या ठिकाणी दोष असतात. ती विषयामध्ये रमत असल्यामुळं विकारांचा प्रभाव स्थूल बुद्धीवर असतो. त्यामुळं स्थूल बुद्धी वेळ प्रसंगी डगमगते. स्थूल बुद्धीच्या ठिकाणी जर मोह निर्माण झाला तर मोहबुद्धी होते. मग ती सगळं तत्व विसरून जाते आणि मोहापोटी बळी पडते. अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या विकारांमध्ये स्थूल बुद्धी ही जर त्या विकारांच्या अधीन झाली तर ती कमकुवत होते, आपला निश्चय गमावते आणि मग त्याचा शेवटचा परिणाम म्हणजे अशांती, असमाधान, असुरक्षितता. स्थूल बुद्धीचा म्हणजे विषयांच्या ठिकाणी रमणाऱ्या बुद्धीचा स्वाभाविक परिणाम म्हणून ही गोष्ट वाटायला येते. आपण असं पाहिलं की बुद्धी जशी स्थूल असते तशी बुद्धी सूक्ष्म देखील असते. सूक्ष्म बुद्धी ही इंद्रियांच्या मनाच्या विकारांच्या पलीकडं अशी एक वस्तू आहे, त्या वस्तूचा विचार करते. आत्म्याचा विचार करणारी बुद्धी ही सूक्ष्म बुद्धी समजली जाते. आणि ज्ञानेश्वर महाराज जेव्हा बुद्धीचे वैभव असं म्हणतात तेव्हा ती बुद्धी शुद्ध आहे तसंच अग्र आहे. आत्म्याचं वर्णन दृश्यते तू अग्र या बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शिनी असं केलेलं आहे. अतिशय सूक्ष्म अग्र ज्याला व्यवसायात्मिका बुद्धीही असं म्हटलेलं आहे अशी बुद्धी म्हणजे निश्चयात्मिका आणि अग्रबुद्धी. दोरा जर सुईच्या लेढ्यात ओवायचा असेल आणि त्याच्या टोकाला जर एक दोन तीन फाटे फुटलेले असतील तर सुईमध्ये ओवला जात नाही. अशा वेळेला तो दोरा वळून अग्र करायला लागतो. असा जर अग्र केला तर सुईच्या नेढ्यातून तो ओवला जातो. तसं बुद्धी ही अग्र करावी लागते. अनेकधा असणारी बुद्धी जर एकत्रित झाली तर त्याच्या ठिकाणी एक शक्ती निर्माण होते. तसंच बुद्धीच्या ठिकाणी शुद्धता देखील आवश्यक आहे. जर बुद्धीला कायम विषय मान धन याच गोष्टी आवडणाऱ्या असतील तर परमात्म्याच्या ठिकाणी ती रमू शकत नाही. म्हणजे बुद्धी ही अग्र हवी, शुद्ध हवी, परमात्म्याच्या ठिकाणी रमू शकणारी हवी, अविकारी अशी हवी. अशी बुद्धी परमात्म्याला एकरूपत्वानी जाणते. आपण जाणल्याचा अभिमान टाकून परमात्म भावाशी एकरूप होऊ शकते. हे या बुद्धीचं वैशिष्ट्य. अग्रबुद्धीला तो दिसतो, दृश्यते असा शब्द वापरलेला आहे. अग्रबुद्धी पाहू शकते, त्या बुद्धीतच परमात्म्याचा प्रकाश पडतो. अशा रीतीने बुद्धी पाहते. बुद्धी तटस्थतेने पाहत नाही परमात्म्याला, तर बुद्धी परमात्म स्वरूप होते. अशा रीतीने बुद्धी परमात्म्याचं दर्शन घेते. अशा प्रकारची बुद्धी नामस्मरणानी आणि ध्यानानी तयार होते. इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी मोठा गोड शब्द वापरलेला आहे, एका केशी राजे सकळ सिद्धी. केशी राजामुळं, भगवंतामुळं, भगवंताच्या सगुण नामामुळं सर्व सिद्धी प्राप्त होतात. सगुण अशा परमात्म्याचं नाम. परमात्मा सगुण ही आहे आणि निर्गुण ही आहे. जो निर्गुण झालेला आहे तोच सगुण झालेला आहे. सगुण म्हणजे कोणती वेगळी गोष्ट नाही निर्गुण परमात्म्यापेक्षा. जशा अव्यक्त अशा एका सूक्ष्म पदार्थापासून ज्याला काय विज्ञानामध्ये मॅटर असं म्हणतात त्याच्यापासून हे स्थूल जगत झालेलं आहे. जे जे स्थूल म्हणून आहे ते अव्यक्तामधूनच आलेलं आहे आणि या अव्यक्ताचाही आधार परमात्मा आहे, एक अंतिम शक्ती आहे. इथपर्यंत बुद्धी जाणण्यासाठी म्हणून समर्थ होणं ही गरजेची गोष्ट आहे. म्हणून या बुद्धीच्या तयारीला ज्ञानेश्वर महाराज बुद्धीची समाधी अवस्था असं म्हणतात. योगशास्त्रामध्ये जी समाधी सांगितलेली आहे त्या समाधीचं स्वरूप असं आहे की यम नियम आसन प्राणायाम म्हणजे मन आणि प्राण हे एकत्रित करणं आणि सर्व इंद्रिय ही आत्मप्राप्ती करता म्हणून वळवणं म्हणजे डोळ्याला देखील इच्छा असणं की आत्मप्राप्तव्य असावा. डोळे मिटलेले असतील तरी देखील प्रत्याहार याचा अर्थ सर्व इंद्रिय आपापला आहार सोडून एका परमात्म्याचाच प्रति आहार करण्याची तीव्र इच्छा धरतात त्याला प्रत्याहार असं म्हटलेलं आहे. म्हणजे इन टोटॅलिटी देहानी देहानी म्हणजे इंद्रियांनी मनानी बुद्धीनी सर्व गोष्टींनी परमात्म्याचाच अनुभव घेण्याची प्रतीती घेण्याची तीव्र आकांक्षा आणि इंद्रिय आपल्या आपल्या विषयामध्ये न रमणं आणि परमात्म भावामध्येच रमण्यासाठी तयार होणं याला प्रत्याहार म्हटलेलं आहे. असं जेव्हा होईल तेव्हा प्राणायामानी याचाच अर्थ प्राण आणि मन एकत्रित करून चिदाकाशामध्ये म्हणजे या भागामध्ये लीन केल्याने क्षणमात्र मन आणि प्राण यांचा लीन यांचा लय होणं या वरच्या मस्तकाकाच्या मस्तकाकाशाच्या प्रदेशामध्ये आणि ज्या वेळेला त्याचा लय तिथं होतो प्राण लीन होतात आणि मन ही लीन होतं तेव्हा शुद्ध जाणीव स्वरूप असं परमात्म तत्व क्षणाकरता म्हणून प्रगट होतं. याला धारणा सिद्ध होणं असं म्हणतात. ही जी धारणा म्हणजे परमात्म्याला आपल्या ठिकाणी धारण करणं हे जर योग्याला जमलं आपल्या ठिकाणी परमात्म्याचा भाव धारण करणं क्षण मात्र का होईना हे जर योग्याला जमलं तर एका क्षणाचा तसाच दुसरा क्षण तसाच पुढचा क्षण आणि त्या प्रकारचाच त्याच्याही पुढचा क्षण अशा प्रकारे धारणेपेक्षा किंचित अधिक काळ तशाच ऐक्याची भावना राहते. ध्याता ध्येय आणि ध्यान हे एकरूप होऊन जातात आणि जेव्हा ते तसे एकरूप होतात धारणेच्या पेक्षा तुलनेनी जास्त काळ ध्याता आपणची परी ध्यानरूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढी गा. ध्याता ध्यानाच्या योगानी ध्येयाशी एकरूपता साधतो त्याला ध्यान असं म्हणतात ध्यान रूढी असं म्हणतात. ती एकरूपता असते ध्यान याचा अर्थ आपण जे ध्यान करतो ते एकरूपता साधण्याचा प्रयत्न करतो त्याला ध्यानाचा अभ्यास फार तर म्हणावं. जेव्हा एकरूपता साधली जाते तेव्हा त्याला ध्यान असं म्हणतात त्यालाच उन्मनी असं म्हणतात. धारणाची अगदी किंचित काळ अनुभवाची गोष्ट असते तीच ध्यानामध्ये तुलनेनी जास्त काळ असते आणि समाधीमध्ये कितीतरी जास्त काळ असते. कितीतरी जास्त काळ तुलनेनी त्याच भावामध्ये एकरूपतेमध्ये साधक राहतो तेव्हा त्याला समाधी असं म्हणतात. या समाधीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील पैस पारुखे मागील आठवावे ते ठाके असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुढच्या क्षणाची कोणतीही आठवण नाही आणि मागचं भूतकाळातलं कोणतंही स्मरण नाही. ऐसीये सरसीये भूमिके शुद्ध वर्तमान चालू वर्तमान काळ कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ चाललेला आहे आणि चाललेलाच आहे. मागचा क्षण त्याचं स्मरण नाही आणि वर्तमानात असल्यामुळे पुढच्या क्षणाची आस नाही आठवण नाही प्रतीक्षा नाही केवळ चालू क्षणाचंच भान आहे. या चालू क्षणामध्ये प्रत्येक क्षणाला परमात्म स्वरूपाशी एकरूपता आहे आणि जे या क्षणाला तेच पुढच्या क्षणाला तेच त्याच्या पुढच्या क्षणाला प्रतीक्षणाला आणि असा दीर्घकाळ याला समाधी असं म्हणतात. या स्थितीमध्ये बाहेरचं सगळं जे विश्वाचं स्मरण आहे ते नाहीसं अर्थात झालेलं असतं. देहाची आठवण गेलेली असते, मन उपस्थित नसतं, आणि केवळ अस्तित्व भाव, आपण आहोत हा भाव शिल्लक असतो. याला समाधी स्थिती असं म्हणतात. या समाधी स्थितीतून खाली आल्यानंतर क्रमाने बुद्धी हळूहळू स्थैर्याला प्राप्त होते, स्थिर होते. म्हणून भगवंतांनी जे दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञे लक्षणं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये समाधी अवस्था प्राप्त झाल्यानंतर बुद्धीची जी स्थिरता आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. दुःखेशु अनुद्विग्न मनहा, सुखेशु विगत स्पृहा, वीत राग भय क्रोधा स्थितधीही मुनी उच्यते. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आत्मनी एव आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञा तदोच्यते. आपल्या आत्म्यामध्येच, आत्मनी एव आत्मना, आपल्या आतच, आपल्यामध्येच आत्मा होऊन आत्म्यानीच संतुष्ट पावणारी बुद्धी ही जेव्हा हे अंतर लक्षण असतं तेव्हा बाहेर प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, सगळ्या मनोगत अशा कामना देखील निघून जातात आणि ही स्थिती प्राप्त होते. या स्थितीतून उठल्यानंतर देखील ती स्थिती कायम राहते. यस सर्वत्रान अनभी स्नेहा तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदंती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कुठंच स्नेह न ठेवता तो राहतो. ज्ञानेश्वर महाराज स्नेह खुळ झालं असं म्हणतात. काही कुठं आता रस घेत नाही ते स्नेह. एका मर्यादित प्रमाणात तो जरी सगळं करत असला तरी देखील स्नेह या अंगाने तो कुठंच नसतो असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि याचा अभ्यास करता येण्यासारखा आहे. आणि कोणत्या ठिकाणी स्नेह खुळ व्हावं, नोकरीत त्रास होतोय म्हणून नोकरी सोडण्यापुरतं त्याग नकोय. आता देहानी शरीरानी दगदग झेपत नाही म्हणून धंदा सोडला अशा प्रकारचं सोडणं नाही. करत असतानाच, कर्मामध्ये असतानाच स्नेहाशिवाय असणं, विशेष स्नेहाशिवाय असणं की ज्या स्नेहाचा आपल्याला कामनिक परिणाम अनुभवाला मिळतो तसा स्नेह कुठंच नसणं. धन सुत दारा असो दे पसारा नको देऊ थारा आसक्ती ते, अशा प्रकारे पण भगवंत असं म्हणतात की अशा प्रकारे वर्तन जरी जमवलं तरी देखील जी कर्म हातून घडतील त्या कर्मातून कधी कधी शुभ निष्पन्न होईल, कधी कधी अशुभ निष्पन्न होईल. तुमची आंतरिक दशा कोणतीही विशिष्ट झाली तरी देखील त्याच्यातून निष्पन्न होणारी फळं नेहमीच शुभ नसतील, कर्माप्रमाणेच फळं मिळणार. म्हणून तत् तत् प्राप्य शुभाशुभम, शुभ आणि अशुभ हे मिश्र स्वरूपात प्राप्त होत राहणार. कधी पूर्ण शुभ, कधी अशुभ, कधी शुभाशुभ. भगवंत असं म्हणतात की नाभिनंदंती, जर शुभ प्राप्त झालं तर अभिनंदन करायला धावत नाही. नाभिनंदंती न द्वेष्टी, तसंच द्वेष देखील जर अशुभ प्राप्त झालं नको आता हे. कधी कधी इतका म्हणजे नको असणारी गोष्ट जर प्राप्त होणार असेल तर झोप उडते लोकांची. आणि अशुभ म्हणजे हानी लाभाच्या अंगानेच अशुभ. मध्यंतरी माझ्याकडे एक गृहस्थ आले, ते म्हणाले की माझं फार मोठं नुकसान झालंय आणि मी जिथं हात घालतो तिथं नुकसानच होतं. एक दोन महिन्यापूर्वी शेअर्सचे भाव जसे खूप कडाडलेले होते तसं त्या काळात खूप वर गेलेले शेअर्सचे भाव होते आणि त्याच्या आधी त्यांनी नेमके त्यांचे शेअर्स विकलेले होते. फार तोटा झालाय म्हणाले. मी म्हटलं एकतर मला याच्यातलं समजत काही नाही, तुमचा जो तोटा झालाय त्याच्याबद्दल नाही म्हणाले, शांत कसं राहायचं ते समजून घेण्यासाठी मी आलेलो आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींकरता मग परत शांतीची आवश्यकता भासतेच, शांत कसं राहायचं हे समजून घेण्यासाठी आलोय. त्यांच्या मंडळी आपल्या केंद्रात येतात, त्याही त्यांच्याबरोबर होत्या, ओळख करून देण्यासाठी म्हणून आलेल्या होत्या. मी म्हटलं की असं एका बैठकीत तुम्हाला शांत कसं व्हायचं हे मला नाही सांगता येणार, त्याच्याकरता तुम्हाला यायला लागेल, श्रवण करायला लागेल. मी काय सांगतो हे तुम्हाला पटतंय का हे आधी बघा, पटत असेल तर या, ऐकत रहा, तुमचं हळूहळू धारणा बदलतील, जीवन बदलेल, विचार करायची पद्धत बदलेल. माझ्या सांगण्याप्रमाणे फायदा होईल असं नाही, पण विचार करायची पद्धत बदलेल आणि मग तुम्ही शांत देखील व्हाल. मग नमस्कार करून गेले आणि ते प्रथम बाहेर पडले आणि मग त्यांच्या पत्नी नमस्कार करून बाहेर पडल्या तर मला म्हणाले की यांना काळजी करायची सवय आहे, फायदा झालाय. खरं म्हणजे फायदा झालेला आहे. हे जे तोटा झालाय म्हणतायत, तर आता भाव वाढलेत म्हणून हे म्हणतायत की तोटा झालाय. खरं यांना फायदा झालेला आहे. यांनी जे शेअर्स घेतलेत आणि ज्या किमतींना घेतलेत त्याच्यापेक्षा फायदा झाल्याशिवाय काय हे विकतील? पण हे सगळ्या ठिकाणी असंच करतात. आता यांना वाटते की तोटा झालाय म्हणून यांची झोप उडाली. हे जे नाभिनंदंती न द्वेष्टी ही जी गोष्ट आहे, अशुभ अथवा हानी झाली की त्याचा त्या परिस्थितीचा द्वेष करणं, ते दिवस लवकरात लवकर पालटावेत असं वाटणं, ही एक मनस्थिती राहते आणि हीच त्या स्थूल बुद्धीशी संबंधित आहे. ज्या सूक्ष्म आणि शुद्ध बुद्धीचं वर्णन चाललेलं आहे त्या वर्णनानुसार ती बुद्धी, स्थिर झालेली बुद्धी, हे काहीच करायला जात नाही, अभिनंदन करायला जात नाही आणि द्वेष देखील करत नाही. परिस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली अशी असते. ज्ञानेश्वर महाराजांनी ही जी समाधी स्थिती आहे, ही समाधी स्थिती जी योगानी प्राप्त होते ती समाधी स्थिती, पण शब्द मात्र वापरलाय नामस्मरणाच्या वेळेला, समाधी हरीची. समसुखे वीण न साधेल जाण द्वैत बुद्धी, याचा अर्थ असा आहे. ही जी समाधी स्थिती म्हटलेला आहे, म्हणजे जी समतोल अशी बुद्धीची स्थिती आहे, ती स्थिती जी मूळ निर्गुण परमात्म्याच्या दर्शनानी एकरूपत्वानी प्राप्त होते, ती नामस्मरणानी प्रथम म्हणजे प्राप्त होते, हे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आहे. जी मगाशी ध्यानाची प्रक्रिया सांगितली तीच प्रक्रिया नामानी देखील होते, हे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. हेच सगळं वर्णन, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टः, अशी नामस्मरणानी प्राप्त होते, ध्यानानी प्राप्त होते. तशीच दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः, वीतराग भय क्रोधः स्थितधीही मुनी उच्यते, नामानी प्राप्त होते. यस सर्वत्रान अनभिस्नेहा, कारण समाधी शब्द वापरलेला आहे, बुद्धीचं स्थैर्य हा शब्द वापरलेला आहे. राग द्वेष वियुक्त इस्तु विषयान इंद्रिये ही चरण आत्मवश्यैर विधेय आत्मा प्रसादम अधिगच्छति, प्रसादे सर्व दुःखानां हानि ही अस्य उपजायते, प्रसन्न चेतसो याशु बुद्धि ही पर्यवतिष्ठते, न डगमगता बुद्धि स्थिर उभी राहते. असं जे तिथं वर्णन केलेलं आहे, म्हणजे नाम घेत असताना देखील राग आणि द्वेष याच्यापासून वियुक्त होता येतं आणि राग आणि द्वेष यांच्यापासून दूर राहून विषयांमध्ये वावरण्याची कला नामस्मरणासही प्राप्त होते हे या सांगण्याचा विशेष आहे. त्यामुळे आत्म्याची प्रसन्नता अर्थात आत्मा परमात्मा आणि हरी हे पर्यायवाचक शब्द आहेत. उलट हरी हा शब्द जास्त गोड आहे. तो सगुणालाही अनुलक्षून आहे आणि निर्गुणालाही अनुलक्षून आहे. असा आत्मसंज्ञक प्रसाद हरीचा प्रसाद परमात्म्याचा प्रसाद त्याला प्राप्त होतो आणि त्याची सगळी दुःख नाहीशी होतात. आणि प्रसन्न असं चेतस म्हणजे प्रेरणा चेतना मन बुद्धी यामुळं चित्त यामुळं बुद्धीही पर्यवतिष्ठते अडोल अशी बुद्धी निर्माण होते. समाधी हरीची अशा समाधी स्थितीमध्ये तो जातो. प्रोव्हाइडेड फक्त ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की समसुखे विण न साधेल ही मात्र स्थिती आहे ती समसुखाशिवाय साधणार नाही. समसुख म्हणजे आत्मसुख. नेहमी भगवंत प्रापंचिक गोष्टी सोडून व्यापक आणि परमात्म्याच्या ठिकाणी रमणाऱ्या अशा भावनेला सम हे नाव देतात. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिमी शुनीचैव श्वपाकेच पंडिताः समदर्शिनः. समत्व हे फार व्यापक आहे. समत्व हे स्थूल नाही. म्हणून बुद्धीचं जे वैभव आहे आधी सांगितलेलं ते वैभव म्हणजे अविकारी बुद्धी सर्वत्र शुभ पाहणारी बुद्धी. म्हणून तुम्हाला एक समीकरण बनवता येऊ शकतं. की अशुभ देहबुद्धी देहबुद्धीपोटी अशुभत्व म्हणजे स्वार्थ वगैरे सर्व विकार आणि म्हणून असमत्व. कधीही समत्वाने वर्णन देह बुद्धी असणारी व्यक्ती करू शकत नाही. ती स्वार्थाचा विचार करते आणि त्याच्याही पुढे असणारी आत्मबुद्धी म्हणजे शुभ बुद्धी. सर्वेपि सुखिन संतु सर्वे संतु निरामयाहा हा उद्गार देहबुद्धीमध्ये शक्य नाही. हा आत्मबुद्धीमध्ये शक्य आहे. सर्वत्र परमात्मा पाहणाऱ्या बुद्धीलाच फक्त हा उद्गार शक्य आहे. म्हणून आत्मबुद्धी म्हणजे शुभबुद्धी आणि ही शुभबुद्धी म्हणजे समबुद्धी. म्हणून ही जी समाधी हरीची ही जी गोष्ट आहे ती समसुखे विण न साधेल. समसुखाशिवाय कधीही हरीची समाधी साधणार नाही. नामस्मरणानी समाधी स्थिती साधणार नाही. न साधेल जाण द्वैत बुद्धी हा न साधेल शब्द दोन्हीकडे वापरला की अर्थ पूर्ण होतो. हे सूत्रबद्ध असल्यामुळे याचा अर्थ करताना एखाद्याला गडबड होण्याची शक्यता असते. समाधी हरीची समसुखे विण न साधेल जाण द्वैत बुद्धी करावर अर्थ काय म्हटलंय म्हणायला सोपं असलं तरी अर्थ काय. म्हणून समाधी हरीची स्वल्पविराम ही स्थिती आहे. समाधी ही स्थिती आहे. त्या स्वल्पविरामालाही अर्धा स्वल्पविराम देतात ना अल्पविराम तसा करा समाधीला. मग हरीची इथं स्वल्पविराम द्या. ही जी समाधी स्थिती आहे ही समाधी स्थिती हरिनामानी प्राप्त होते. समसुखे विण न साधेल समसुख म्हणजे आत्म्याचं परमात्म्याचं सुख व्यापक सुख शुभत्वानी मिळणारं सुख हे झाल्याखेरीज ही समाधी हरीची प्राप्त होत नाही. नामस्मरणानी मिळणारी समाधीजन्य स्थिती समसुख अर्थात शुभत्वाची भावना व्यापकत्वाची भावना आल्याखेरीज मिळणार नाही. परत वापरा न साधेल जाण द्वैतबुद्धी. द्वैतबुद्धी असेल तर ही गोष्ट साधणार नाही. परत एक समीकरण असं होतं की सम सुखे वीण ही स्थिती प्राप्त होणार नाही, त्यालाच ज्ञानेश्वर महाराज द्वैतबुद्धी असं म्हणतात. द्वैतबुद्धी असेल तर समसुख प्राप्त होणार नाही. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. सिद्धी हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरल्यामुळे एकाकेशी राजे सकळ सिद्धी, त्यामुळे त्या सिद्धींबद्दल ज्ञानेश्वर महाराज थोडा अधिक खुलासा करतात. रिद्धी सिद्धी भरभराट होणं, अनेक प्रकारच्या ज्या रिद्धी सिद्धी सांगितलेल्या आहेत योगशास्त्रामध्ये, आणि निधी त्या रिद्धीनी मिळणारी भरभराट, आणि दुसरं म्हणजे ज्ञान देखील. निधी म्हणजे साठा असा अर्थ असल्यामुळं धनाचा संपत्तीचा साठा किंवा शब्द ज्ञानाचा साठा या सगळ्या उपाधी आहेत. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. परमानंदाच्या ठिकाणी जर मन नसेल ती अंतिम सिद्धी यालाच ज्ञानेश्वर महाराज सकळ सिद्धी म्हणतात. बाकीच्या सिद्धी प्राप्त करून घेणं हे मानवी जीवनाचं उद्दिष्टच नाही. दुसऱ्याच्या मनातलं समजणं, भविष्यात काय घडणार आहे ते आधीच समजणं, आणि मग जसं ते रामकृष्ण गंगेच्या घाटावर असता उभे असताना एक योगी समोरून नावे करता उभे होते तर पाण्यावरून चालत आला. ते म्हणाले अरे दोन पैशात जे होतं त्याच्याकरता किती काळ वाया घालवलास. अशा प्रकारची सिद्धी, दोन पैसे नावाड्याला दिले की इकडून तिकडे जाता येतं, त्याच्यासाठी वर्षानुवर्ष वाया घालवलीस. या उपाधी आहेत. सर्वसाधारणपणाने या संतांच्या जवळ आहेत अशी श्रद्धा सगळ्यांची असते. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला अवघीच उपाधी असं म्हटलेलं आहे. असतील संतांकडे तर असू द्यात, पण परमानंदामध्ये ज्याचं मन स्थिर आहे तो खरा संत असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. स्वरूपानंदांची ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे, त्यांच्या कपड्यांना सुगंध येत असे. तेव्हा त्यांनी सांगितलं की हा त्या पावडरचा प्रताप आहे, कोकणची हवा आहे, मी अंगाला पावडर लावतो आणि त्यामुळं मी कपडे दोनदा तीनदा बदलतो तर त्या पावडरचा वास कपड्यांना येतो, कोणतीही सिद्धी मला नाहीये. ही जी स्पष्टता आहे आपल्यापाशी आहे की नाही, आपल्यापाशी ही गोष्ट आहे म्हणून लोक आलेले असतात आणि त्यांना होईल काळजी करू नका असं म्हणून पाठवणं हे संतांचं काम नाही. सांसारिक गोष्टींकरता म्हणून मदत करणं हे संतांचं परमार्थ ज्यांना वाढवायचं आहे अशा संतांचं हे काम नाही. त्याला आत्मज्ञान झालेलं असेल आणि रिद्धी सिद्धी असतील असू शकतात, पण ज्ञानेश्वर महाराज खरं जर महत्व कशाला देत असतील तर त्या अंतिम सिद्धीला, या सिद्धी असोत नसोत. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानेश्वर महाराज आपल्या स्वतःबद्दल असं म्हणतात की एका रम्य अशा समाधानामध्ये ज्ञानेश्वर महाराज स्वतः रमून गेलेले आहेत. ते समाधान ज्ञानेश्वर महाराजांना प्राप्त झालेलं आहे. हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचं सर्व काळ चिंतन ज्ञानेश्वर महाराज करतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. द्वैत बुद्धीचा त्याग केलेला आहे, समसुख प्राप्त करून घेणं हे जीवनाचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे. नामस्मरणाच्या सहित, नामस्मरणाची साधना करून त्या सहित हरीची समाधी प्राप्त करून घेतलेली आहे. द्वैत बुद्धी बाजूला होणं आणि समसुख प्राप्त होणं हेच बुद्धीचं वैभव आहे. याच्यापेक्षा अन्य कोणतंही बुद्धीचं वैभव नाही. एका परमात्म प्राप्तीमध्येच सर्व सिद्धी आमच्या आल्या असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. रिद्धी सिद्धी निधी या सगळ्या उपाधी आहेत, याचा अर्थ त्या नकोत असं ते सुचवत आहेत. परमानंदामध्ये आमचं मन निमग्न आहे. माझा स्वतःचा अनुभव असा आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की रम्य समाधानामध्ये मी रमलेलो आहे. हरीचं सर्व काळ मी चिंतन करतो आहे, किती गोड अभंग आहे. चिंतनासहित नाम, या चिंतनाला शुद्ध बुद्धीची जोड, ती शुद्ध बुद्धी परमात्म्यावर परमात्म प्राप्तीचा निश्चय करण्याने शुद्ध होते, अग्र होते. अशा शुद्ध बुद्धीच्या निश्चयानेच नामस्मरण करावं आणि नामस्मरण करत असताना जीव परमात्मा आणि हरी एकच आहेत अशा भावनेने नामस्मरण करावं. नामस्मरणाने परमात्म्याच्या ठिकाणी मन राहील आणि नंतर केलेल्या थोड्या चिंतनाने शांती समाधान देखील प्राप्त होईल. नामस्मरणानेही शांती समाधान प्राप्त होईल, चिंतनानेही शांती समाधान प्राप्त होईल आणि मग या शांती समाधानाच्या पाठोपाठ एक हरीच परमात्माच या क्षणाला, पुढच्या क्षणाला, त्याच्या पुढच्या क्षणाला, त्याच्या पुढच्या क्षणाला धारणेपेक्षा ध्यानात जास्त आणि ध्यानापेक्षा समाधी स्थितीत जास्त हे जसं तरतम केलं जातं सांगण्यासाठी समजण्यासाठी, तसं दीर्घकाळ परमात्मा भावना टिकून राहते, हरी भावना टिकून राहते. त्यामुळं रम्य समाधान ज्ञानदेवांना मिळतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा दुर्धः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 स्वामी जी हरी हरी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।